आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या, www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 10 नोव्हेंबर 2024. विषय: आदाम आणि पडलेला माणूस. सोनेरी मजकूर. करिंथकरांस. कारण या विनाशी शरीराने अविनाशी पण धारण करावे. उत्तरदायी वाचन: यशया, करिंथकरांस, यरुशलेम, माझ्या ज्योती, उठ, तुझा प्रकाश येत आहे, परमेश्वराची प्रभा तुझ्यावर फाकेल. आता अंधाराने जग व्यापले आहे आणि लोक अंधारात आहेत, पण परमेश्वराचा प्रकाश तुझ्यावर पडेल, त्याची प्रभा तुझ्यावर पसरेल. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या तेजस्वी प्रकाशाकडे येतील. आणि जरी आमचे शुभवर्तमान आवरण घातलेले आहे, जे नाश पावत आहे तशांसाठी ते आच्छादित आहे. या जगाच्या देवाने अविश्वासणाऱ्यांची मने आंधळी केली आहेत, यासाठी की ख्रिस्ताच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांना पाहता येऊ नये, जो देवाच्या प्रतिमेचा आहे. कारण आम्ही आमचीच सुवार्ता सांगत नाही, तर ख्रिस्त येशू हाच प्रभू आहे अशी घोषणा करतो. आणि आम्ही येशू ख्रिस्तासाठी तुमचे सेवक आहोत असे स्वतःविषयी सांगतो. कारण देव जो म्हणाला अंधारातून प्रकाश होवो, त्याने तो प्रकाश आमच्या अंतःकरणात ख्रिस्ताच्या चेहऱ्यात देवाच्या गौवाच्या ज्ञानात दाखवावा. गडा उपदेश बायबल पासून. उत्पत्ती: वाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. मग देव बोलला, आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशु, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर ते सत्ता चालवितील. तेव्हा देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. ती आपल्या सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा. आपण केलेले सर्व काही फार चांगले आहे असे देवाने पाहिले. उत्पत्ती: याप्रमाणे पृथ्वी, आकाश आणि त्यांतील सर्व काही पूर्ण करून झाले. पृथ्वीवरून धुकेवर जात असे व त्याने सर्व जमिनीवर पाणी शिपंडले व पसरले जात असे. नंतर परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी म्हणजे जिवंत प्राणी झाला. मत्तय: येशू कफरनहूम शहरास गेला. जेव्हा त्याने शहरात प्रवेश केला, तेव्हा एक सेनाधिकारी त्याच्याकडे आला आणि विनंती करू लागला की, प्रभू, माझा नोकर पक्षाघाताने खूपच त्रासलेला आहे व तो माझ्या घरात होऊन आहे. येशू त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा सेनाधिकारी म्हणाला, प्रभू, आपण माझ्या घरी यावे इतकी माझी योग्यता नाही. आपण फक्त शब्द बोला म्हणजे माझा नोकर बरा होईल. कारण मी स्वतः दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करतो आणि माझ्या हाताखाली देखील अनेक शिपाई आहेत. मी एखाद्याला जा म्हणतो आणि तो जातो, आणि दुसऱ्याला ये म्हटल्यावर तो येतो. मी माझ्या नोकराला अमुक कर असे सांगतो आणि तो ते करतो. येशूने जेव्हा हे ऐकले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले आणि जे त्याच्या मागून चालत होते त्यांना तो म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, इस्रायलात इतका मोठा विश्वास असलेला एकही मनुष्य मला आढळला नाही. मग येशू सेनाधिकाऱ्याला म्हणाला, जा, तू जसा विश्वास धरलास तसे होईल. आणि त्याच क्षणी त्याचा नोकर बरा झाला. योहान चालला असताना त्याने एक आंधळा मनुष्य पाहिला. हा मनुष्य त्याच्या जन्मापासून आंधळा होता. येशूच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, हा मनुष्य आंधळा जन्मला, परंतु तो कोणाच्या पापामुळे आंधळा जन्मला? त्याच्या स्वतःच्या का त्याच्या आई वडिलांच्या पापामुळे? येशूने उत्तर दिले, त्याच्या स्वतःच्या पापामुळे, अगर त्याच्या आई वडिलांच्या पापामुळे हा आंधळा झाला नाही. मी याला बरे करताना लोकांना देवाचे सामर्थ्य दाखविता यावे म्हणून हा आंधळा जन्मला. दिवस आहे तोपर्यंत ज्याने मला पाठविले त्याचे काम आपण करीत राहिले पाहिजे. रात्र येत आहे आणि रात्री कोणी काम करू शकत नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. असे बोलल्यानंतर येशू मातीवर थुंकला. त्याने त्या थुंकीने चिखल केला आणि त्या चिखलाचा गोळा करून त्याने त्या माणसाच्या डोळ्यांवर ठेवला. मग येशूने त्या मनुष्याला सांगितले, जाऊन शिलोह तळ्यात डोळे धू. शिलोह म्हणजे पाठविलेला, म्हणून तो मनुष्य त्या तळ्यापाशी गेला. त्याने डोळे धुतले आणि तो परत आला तेव्हा त्याला चांगले दिसू लागले होते. योहान येशूने हे बोलणे संपविल्यावर आपले डोळे आकाशाकडे लावले आणि प्रार्थना केली, पित्या, वेळ आली आहे, पुत्राचे गौरव कर, यासाठी की पुत्र तुझे गौरव करील. तू त्याला जे दिले आहे त्या सर्वांना त्याने अनंत कालचे जीवन द्यावे, यासाठी सर्व मनुष्यांवर तू त्याला अधिकार दिलास, त्याप्रमाणे त्याने तुझे गौरव करावे. आणि अनंत काळचे जीवन हेच की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. मी जगासाठी प्रार्थना करीत नाही, तर ज्यांना तू माझ्या स्वाधीन केलेस त्यांच्यासाठीच, कारण ते तुझे आहेत. आणि तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्यांना दिले आहे, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे. मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये, ते पूर्णपणे ऐक्यात आणले जावेत, यासाठी की हे जगाला माहीत व्हावे की तू मला पाठविलेस आणि जशी तू माझ्यावर प्रीती केलीस तशी मीही त्यांच्यावर केली. रोमकरांस यासाठी की तुम्ही पापाच्या वाईट वासना पाळाव्यात म्हणून पापाने तुमच्यावर राज्य करू नये. पाप तुम्हांवर राज्य करणार नाही, कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर देवाच्या कृपेच्या अधीन आहात. रोमकरांस म्हणून आता जे ख्रिस्त येशू मध्ये आहेत त्यांना शिक्षा नाही, कारण आत्म्याचा जो नियम ख्रिस्त येशू मध्ये जीवन देतो त्याने पापाचा नियम जो तुम्हाला मरणाकडे नेतो त्यापासून मुक्त केले आहे. तर मग बंधूनो, आम्ही कर्जदार आहोत देहाप्रमाणे जगण्यास देहाचे नव्हे. कारण जर तुम्ही तुमच्या पापी देह स्वभावाप्रमाणे जीवन जगाल तर तुम्ही मरणार आहात. परंतु आत्म्याच्या करवी जर तुम्ही देहाची कर्मे ठार माराल तर तुम्ही जगाल. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवितो तितके देवाची मुले आहेत. पुन्हा भीती वाटू नये म्हणून तुम्हाला गुलामगिरीचा आत्मा मिळाला नाही, तर तुम्हाला दत्तकपणाचा आत्मा मिळाला आहे. त्याच्या योगे आम्ही अब्बा बापा अशी हाक मारतो. तो आत्मा स्वतः आपल्या बरोबर दुजोरा देतो की आपण देवाची मुले आहोत. आपण जर देवाची मुले आहोत तर आम्ही वारसही आहोत आणि ख्रिस्ताबरोबर वारस आहोत. करिंथकरांस कारण जसे आदामाद्वारे सर्व मरण पावतात तसेच सर्वजण ख्रिस्ताद्वारे जिवंत केले जातील. रोमकरांस म्हणून बंधूनो, देवाच्या दयेमुळे मी तुम्हाला विनवितो की तुमची शरीरे देवाला संतोष देणारा जिवंत यज्ञ अशी अर्पण करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे आणि यापुढे या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करू नका. त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीनपणामुळे तुमचा बदल होऊ द्या. यासाठी की देवाची पूर्ण आणि त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हाला कळावे व तिचा तुम्ही स्वीकार करावा. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. विज्ञानात मनुष्य हा आत्म्याचा अपत्य आहे. सुंदर, चांगले आणि शुद्ध हे त्याचे वंश आहे. त्याचे मूळ नश्वरांसारखे क्रूर अंतःप्रेरणेमध्ये नाही किंवा तो बुद्धिमत्तेपर्यंत पोहोचण्यापूर्वी भौतिक परिस्थितीतून जात नाही. आत्मा हा त्याचा आदिम आणि अंतिम स्रोत आहे. देव त्याचा पिता आहे आणि जीवन हा त्याच्या अस्तित्वाचा नियम आहे. योग्य तर्कासाठी विचारापुढे एकच तथ्य असले पाहिजे, ते म्हणजे आध्यात्मिक अस्तित्व. प्रत्यक्षात दुसरे कोणतेही अस्तित्व नाही, कारण जीवन त्याच्या विषमतेशी मृत्यूशी एकरूप होऊ शकत नाही. असण म्हणजे पावित्र्य, सुसंवाद, अमरत्व. हे आधीच सिद्ध झाले आहे की याचे ज्ञान अगदी थोड्या प्रमाणातही नश्वरांचे शारीरिक आणि नैतिक दर्जा उंचावेल, दीर्घायुष्य वाढवेल, चारित्र्य शुद्ध आणि उन्नत करेल. उत्पत्ती 1:27. तेव्हा देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. या महत्वाच्या विचारावर जोर देण्यासाठी हे पुनरावृत्ती होते की देवाने मनुष्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिमेत बनवले, दैवी आत्मा प्रतिबिंबित करण्यासाठी. मनाचा जीवन देणारा गुण म्हणजे आत्मा काही फरक पडत नाही. आदर्श मनुष्य सृष्टीशी, बुद्धिमत्तेशी आणि सत्याशी संबंधित असतो. आदर्श स्त्री जीवन आणि प्रेमाशी संबंधित आहे. उत्पत्ती 1:28. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. ती आपल्या सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा. दैवी प्रेम त्याच्या स्वतःच्या कल्पनांना आशीर्वाद देते आणि त्यांना गुणाकार करण्यास प्रवृत्त करते, त्याची शक्ती प्रकट करण्यासाठी. माती मशागत करण्यासाठी माणूस बनलेला नाही. त्याचा जन्मसिद्ध हक्क अधिराज्य आहे, अधीनता नाही. तो पृथ्वी आणि स्वर्गातील विश्वासाचा स्वामी आहे. तो स्वतः त्याच्या निर्मात्याच्या अधीन आहे. हे असण्याचे शास्त्र आहे. उत्पत्ती 2:6. पृथ्वीवरून धुकेवर जात असे व त्याने सर्व जमिनीवर पाणी शिपंडले व पसरले जात असे. दैवी सृष्टीचे विज्ञान आणि सत्य यापूर्वीच विचारात घेतलेल्या श्लोकांमध्ये मांडले गेले आहे आणि आता उलट त्रुटी सृष्टीचे भौतिक दृश्य मांडायचे आहे. उत्पत्तीच्या दुसऱ्या अध्यायात देव आणि विश्वाच्या या भौतिक दृष्टिकोनाचे विधान आहे, जे पूर्वी नोंदवल्याप्रमाणे वैज्ञानिक सत्याच्या अगदी विरुद्ध आहे. त्रुटी किंवा वस्तूचा इतिहास जर सत्य असेल तर आत्म्याच्या सर्व शक्तिमानतेला बाजूला ठेवेल, पण तो खोटा इतिहास आहे जो खऱ्याच्या विरुद्ध आहे. पहिल्या नोंदीचे विज्ञान दुसऱ्या नोंदीचे खोटेपणा सिद्ध करते. जर एक खरे असेल तर दुसरे खोटे, कारण ते विरोधी आहेत. पहिली नोंद सर्व सामर्थ्य आणि शासन देवाला सोपवते आणि मनुष्याला देवाच्या पूर्णता आणि सामर्थ्याने बहाल करते. दुसरा रेकॉर्ड मनुष्याला परिवर्तनशील आणि नश्वर म्हणून वर्णन करतो, देवतेपासून तुटलेला आणि स्वतःच्या कक्षेत फिरणारा. अस्तित्व देवत्वापासून वेगळे विज्ञान अशक्य असे स्पष्ट करते. ही दुसरी नोंद निसंशयपणे त्याच्या बाह्य स्वरूपातील त्रुटीचा इतिहास देते, ज्याला पदार्थातील जीवन आणि बुद्धिमत्ता म्हणतात. दैवी आत्म्याच्या वर्चस्वाला विरोध हे सर्वधर्म समभाव नोंदवते. परंतु ही स्थिती तात्पुरती असल्याचे घोषित केले आहे आणि हा मनुष्य नश्वर आहे, धूळ धूळ परतणे. या चुकीच्या सिद्धांतामध्ये पदार्थ हे आत्म्याचे स्थान घेते. पृथ्वीचे जीवन देणारे तत्व म्हणून पदार्थाचे प्रतिनिधित्व केले जाते. मनुष्य निर्माण करण्यासाठी आत्म्याला पदार्थात प्रवेश करणारा म्हणून प्रस्तुत केले जाते. देवाच्या ज्वलत निंदा जेव्हा त्याच्या प्रतिमेमध्ये आढळत नाहीत, आत्म्याचे स्वरूप कारण पटवून देतात आणि या भौतिक निर्मितीला खोटे ठरवण्यासाठी प्रकटीकरणाशी एकरूप होतात. उत्पत्तीच्या दुसऱ्या अध्यायाचा हा शेवटचा भाग, ज्यामध्ये आत्मा विश्वाच्या निर्मितीमध्ये पदार्थाला सहकार्य करतो असे चित्रण करतो, काही त्रुटीच्या गृहितकांवर आधारित आहे. कारण पवित्र शास्त्र नुकतेच देवाचे कार्य पूर्ण झाल्याचे घोषित करते. जीवन सत्य आणि प्रेम मृत्यू चूक आणि द्वेष उत्पन्न करतात का? निर्माता स्वतःच्या निर्मितीचा निषेध करतो का? दैवी कायद्याचे अयोग्य तत्व बदलते की पश्चाताप करते? असे असू शकत नाही. परिपूर्णतेचे मानक मूळतः देव आणि मनुष्य होते. देवाने स्वतःचा दर्जा खाली आणला आहे आणि मनुष्य खाली पडला आहे का? यहोवाने जमीन शापित असल्याचे घोषित केले आणि या जमिनीतून किंवा पदार्थाने आदामचा जन्म झाला, तरीही देवाने पृथ्वीला मनुष्याच्या फायद्यासाठी आशीर्वाद दिला होता. यावरून असे दिसून येते की आदाम हा आदर्श मनुष्य नव्हता, ज्यासाठी पृथ्वी आशीर्वादित होती. आदर्श मनुष्य योग्य वेळी प्रकट झाला आणि त्याला ख्रिस्त येशू म्हणून ओळखले गेले. भौतिकतेच्या आध्यात्मिक विरुद्धच्या जाणीवेतून अगदी ख्रिस्ताच्या सत्याच्या मार्गाने मनुष्य दैवी विज्ञानाच्या किल्लीने पराधीसचे दरवाजे पुन्हा उघडेल, जे मानवी विश्वासांनी बंद केले आहेत, आणि स्वतःला अघटित सरळ शुद्ध आणि मुक्त सापडेल. त्याच्या आयुष्यातील किंवा हवामानाच्या संभाव्यतेसाठी पंचांगांचा सल्ला घ्यावा लागेल. तो माणूस किती आहे हे जाणून घेण्यासाठी ब्रेनॉलॉजीचा अभ्यास करण्याची गरज नाही. हे नश्वर हे जाणून घ्या आणि मनापासून मनुष्याच्या आध्यात्मिक स्थितीचा शोध घ्या, जो सर्व भौतिक स्वत्वाच्या बाहेर आहे. मनुष्यांच्या मुलांबद्दल नव्हे तर देवाच्या मुलांबद्दल बोलताना येशू म्हणाला, देवाचे राज्य तुमच्या मध्ये आहे. म्हणजेच सत्य आणि प्रेम वास्तविक माणसामध्ये राज्य करतात. हे दर्शविते की देवाच्या प्रतिमेतील मनुष्य अखंड आणि शाश्वत आहे. प्रगट केलेला धर्म मनाचे विज्ञान आणि त्याची रचना जुन्या कराराच्या पहिल्या अध्यायानुसार असल्याचे घोषित करतो, जेव्हा देव मन बोलले आणि ते पूर्ण झाले. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते. आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.